गीता साधक संजीवनी 11वां अध्याय श्लोक 34 से 44वें तक।
वसुदेव सुतं देवं कंसचारुरमार्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु।
द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं च भाग्यानपि योधवीरान् मया हतास्त्वं जहि माव्यथेष्टा योद्धस्तथेतासिरणेष्वपत्मान्। सन्देवासु एतश्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्विवेकमानकिरीटे नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतप्रणम्य। स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रतिष्यत्यनुरज्यते स रक्षांसि भीतानि दिशो लभन्ति सर्वे नमस्यन्ति स सिद्धसङ्घा। कस्माच्च तेनानमे गरीयसे ब्रह्मणोऽप्याधिकर्त्रे अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं त्वमादिदेव पुरुषः पुराणास्त्वमस्य विश्वस्य परम् काशि वेद्यं च परन्ति धाम त्वया कृतं विश्वमनन्तरूप वायोर्यमोऽग्निर्वरुणशशाङ्क प्रजापतिस्त्वं प्रपितामहस्त नमो नमस्ते नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामित विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्व
अघेति मात्वा वृषभं यदोक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादत्वनयेन भावे
यच्चावहासमसत्कृतोऽसि गृहाय शय्यासनभोजनेषु एकोऽवाप्यच्युत समक्षं तच्चामहमप्रमे पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुस्तरीयान् समोऽस्त्यव्यधिक कुतोऽन्यो लोकत्रयेभ्य प्रतिमप्रभाव तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादयित्वा महमीशमीजं इति ಸಗಸ್ಯ ಸಗೇವ ಸಖ್ಯೋ ಪ್ರಿಯ ಪ್ರಿಯ ಹಸಿ ದೇವ ತಸ್ಮಾತ್ ಪ್ರಣಮ್ಯ ಪ್ರಣಿಧಾಯ ಕಾಯಂ ಪ್ರಸಾದಯೆ ತ್ವಾಮಹಮೇ ಸಮೀಜ್ಯಂ ಪಿತೇವ ಪುತ್ರಸ್ಯ ಸಗೇವ ಸಖ್ಯೋ ಪ್ರಿಯ ಪ್ರಿಯ ಹಸಿ ದೇವ
ವಸುದೇವ ಸುತಂ ದೇವಂ ಕಂಸಚಾರೂರ ಮಾರ್ದನಂ ದೇವಕೀ